नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभेत आयज दुसरे दिसा ऑपरेशन सिंदूराचेर चर्चा चालू उरतली, जाल्यार राज्यसभेत लेगीत ऑपरेशन सिंदूराचेर 16 वरां जातली चर्चा. जम्मू काश्मीरातल्या श्रीनगरात सुरक्षा दळाकडेन जाल्ल्या खर चकमकीत 3 आतंकवाद्यांक मरण. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हळ्यार एनईपीक आयज 5 वर्सां पुराय जातात. बुद्धीबळात दिव्या देशमुख हिणे फिडे बायलां विश्वचषकाचो खिताब जिखपी ती पयली भारतीय थारल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आनी अस्तंत उत्तर प्रदेशांत मोठ्या प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. लोकसभेत आयज दुसरे दिसा ऑपरेशन सिंदूराचेर चर्चा चालू उरतली, जाल्यार राज्यसभेत आयज ऑपरेशन सिंदूराचेर 16 वरां चर्चा जातली. काल लोकसभेत ऑपरेशन सिंदूराचेर चर्चा सुरू करतना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले की आतंकवाद आनी उलोवणी ही एकठांय वचूंक शकना असो भारत सरकारान पाकिस्तानाक खर संदेश दिला. पहलगामात पर्यटकांचेर केल्ल्या हल्ल्याचो बदलो म्हणून भारतीय सशस्त्र दळान पाकिस्तानाक फावो ती जाप दिली आनी 100 परस चड आतंकवाद्यांक मारून उडयले. तशेंच 9 आतंकवादी सुवातो नष्ट केल्यात अशें ताणी सांगले. जम्मू काश्मीरात मध्य काश्मीरात श्रीनगर जिल्ह्यातल्या हरवान वाठारातल्या लिदवास मुलनार रानाच्या वयल्या वाठारात खर चकमकीत 3 आतंकवाद्यांक मरण आयले. हो वाठार श्रीनगर शाराच्या भायल्या वाठारात आसा. मारून उडयल्ल्या आतंकवाद्यांची वळख सोदून काडप सुरू आसा अशें आयजीपी काश्मीर व्हीके बर्डी हांणी मिडियाक सांगला. लष्करी चिनार कॉर्पान एक्स हँडलाचेर पोस्टात बरयला की ऑपरेशन महादेव खाला श्रीनगराच्या हरवान वाठारातल्या लिडवास राना वाठारात 3 आतंकवाद्यांक निष्क्रीय केल्यात. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हळ्यार एनईपीक आयज 5 वर्सां पुराय जातात. एनईपी सुरू जाल्ल्यान भारतातल्या शाळांनी शिकप आतां पाठ्यपुस्तकां गूण वा लक्षात दवरपा मेरेन मर्यादीत उरूंक ना. अशा सुवातींनी शाळांक रुपांतरीत करपाचो महत्वाकांक्षी आराखडो आतां तयार जाला. समाजवादी पक्षाची खासदार डिंपल यादव हांचेर केल्ल्या आक्षेपार्ह वक्तव्या विरोधात एनडीएच्या खासदारांनी काल संसदेच्या आवारात निदर्शना केली. हातात फलक घेऊन एनडीएच्या खासदारांनी सांगले की हे विधान बायल समुदायाचो अपमान असा आणि भारत हो अपमान सहन करचो ना. पत्रकारांकडेन उलयताना लोक जनशक्ती पक्षाची खासदार शांभवी चौधरी हांणी सांगले की एनडीए खातीर बायलांचो सन्मान आणि प्रतिष्ठा ही सगळ्यात चढ महत्वाची असा.
तरीके से एक महिला सांसद को बदनाम किया गया एक सांप्रदायिकता के आधार पे, ये बिल्कुल गलत है और इसके खिलाफ हम लोग अपना आवाज उठा रहे. पार्टी की कोई भी विचारधारा हो, राजनीतिक स्तर पर हमारी अलग विचारधारा हो, पर हमको लगता है कि महिलाओं को अपने सम्मान के लिए एकजुट रहना चाहिए.
ऑपरेशन सिंदूरावेल्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांणी काँग्रेस फुडारी पी चिदंबरम हांचेर टिका केल्या. संसदेभायर माध्यमांकडेन उलयतना जोशी हांणी सांगले की चिदंबरम हांणी हे लक्षात घेवपाक जाय की अशी विधानां पाकिस्तानाच्या भूमिकेक बळकटी दितात. मजगती पहलगाम आतंकी हल्ल्या फाटल्यान पाकिस्तानाचोच हात आसा अशें कशें म्हणपाक शकता असो प्रश्न पी चिदंबरम हांणी उपस्थित केल्लो.
इस समय कांग्रेस के बड़े नेता ऐसे बयान देने से एक तरह के पाकिस्तान का जो स्टैंड है उसको बल मिलेगा, इतना तो कम से कम वो जानना चाहिए.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावर भी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. लोकसभेत ऑपरेशन सिंदूराचेर चर्चा जातली तेन्ना विरोधी पक्षांनी खासा करून काँग्रेस पक्षान देशाच्या प्रतिमेचेर वायट प्रभाव पडटलो असे कांयच उलोवचे न्हय आणि आमच्या सशस्त्र दळाप्रती सन्मान बाळगुचो असे संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी सांगला.
Today, the Lok Sabha will take up the discussion on Operation Sindoor. So when the parliament is taking up the discussion on Operation Sindoor, my request to the opposition members, especially the Congress party, not to do anything to harm India's interests. We have to be very mindful because this is Indian parliament. We have to maintain the dignity, the honor, the image of the country and Indian armed forces. So please be mindful.
पहलगामातल्या कायरपणाच्या आतंकी कृत्याक जापसालदार आशिल्ल्या आतंकवाद्यांक सरकार धरपाक शकना अशें सांगून काँग्रेस फुडारी गौरव गोगोय हांणी जम्मू काश्मीरातल्या सुरक्षा यंत्रणेचेर प्रश्न उप्रासलो. ह्या चर्चेत वांटो घेवन समाजवादी पक्षाचे रामाशंकर राजभर हांणी लेगीत पहलगाम आतंकवादी हल्ल्याक जापसालदार आशिल्ले आतंकवादी अजूनय भायर आसात अशें सांगून हेच मत मांडले. भाजपा खासदार अनुराग सिंग ठाकूर हांणी काँग्रेसीचेर भारतीय सशस्त्र दळाच्या शौर्यार प्रश्नचिन्ह उपस्थित केल्ल्याचो आरोप केला. संसदेभायर काँग्रेस फुडारी पी चिदंबरम हांच्या ऑपरेशन सिंदुरावेल्या वक्तव्याक जाप दितना ठाकूर हांणी म्हळें की देशाच्या रक्षणा खातीर सशस्त्र दळांनी कारवाय केली ताचे काँग्रेस पुरावे मागता.
राहुल ऑक्युपाईड काँग्रेस लगातार एक माहोल बनाने में तयार खडी, अपनी सेना के शौर्य पर प्रश्न चिन्ह खड़ा करते हैं, सेना ने जो करके दिखाया उसके सबूत मांगते हैं.
भारतात वित्तीय वर्ष 2020-25 ह्या काळात 65,000 कोटी वयर डिजिटल व्यवहार नोंद झाले ते 12,000 लाख कोटी रुपया परस चड आसात. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हांणी काल लोकसभेत दिल्ल्या जापेत ही माहिती दिल्या. तांणी सांगले की सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फिनटॅक कंपनी, बँको, राज्य सरकारा सयत भागधारकांवांगडा लागीच्यान हे खातीर काम करता. अमेरिकेत काल नेवाडाच्या रेनो हांगाच्या सगळ्यात व्हडल्या कॅसिनो भायर बंदूकधारकान केल्ल्या गोळीबारात 3 जणांक मरण आयले आनी 3 जण जखमी जाल्यात, उपरांत तांकां ताब्यात घेतले. पत्रकार परिशदे वेळार स्पार्क सिटीचे पुलीस मुखेली क्रिस कॉफर्थ हांणी सांगला की 2 जणांची भलायकी गंभीर आसा जाल्यार दुसऱ्याक हॉस्पिटलांतल्यान घरा धाडला. पुलिसांनी सांगले की दुबावितांचो पिडेस्ता कडेन कसलोच संबंध नाशिल्लो आनी ताचो हेत अजून खबर जावंक ना. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आनी अस्तंत उत्तर प्रदेशांत एकसुर सुवातेर पावस पडपाचो अदमास उक्तायला. दिल्ली, हरियाणा, चंडीगड, गुजरात, कर्नाटक, ओडिशा, गंगटेक, अस्तंत बंगाल, झारखंड, केरळ, माहे आनी ईशान्य राज्यातल्या कांय वाठारांनी लेगीत दिसभर मध्यम ते व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान म्हळा की आयज अंदमान आनी निकोबार जुवे, बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, अस्तंत बंगाल, झारखंड, सिक्कीम, ओडिशा ह्या वाठारांनी वीज आणि वादळी वारे वांगडा गडगड मारतली. मजगती काल राती वसंत विहार सयत राष्ट्रीय राजधानीच्या जायत्या वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडल्या उपरांत उदक भरले. जॉर्जियाच्या बातुमी शहरात भारतीय कोनेरू हंपीक हारून दिव्या देशमुख हांणी फिडे बायला विश्वचषकाचो खिताब जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. 3 दीस चलपी ही मॅच टाय ब्रेकरांतल्यान थारली. दिव्यान 2.5-1.5 अशा गुणांनी जैतिवंत जावन वस्तादपण जोडले. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. लोकसभेत आयज दुसऱ्या दिसा ऑपरेशन सिंदुराचेर चर्चा चालू उरतली जाल्यार राज्यसभेत लेगीत ऑपरेशन सिंदुराचेर 16 वरां जातली चर्चा. जम्मू काश्मीरातल्या श्रीनगरात सुरक्षा दळाकडेन जाल्ल्या खर चकमकीत 3 आतंकवाद्यांक मरण आयला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हळ्यार एनईपीक आयज 5 वर्सां पुराय जातात. बुद्धीबळांत दिव्या देशमुख ही फिडे बायला विश्वचषकाचो खिताब जिखपी पयली भारतीय थारल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आनी अस्तंत उत्तर प्रदेशांत मोठ्या प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजेच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.